नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्यातला मुख्य शासकीय सोहळा महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात झाला। उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह इतर नेत्यांनी समाज माध्यमावरून शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त करत त्यांना अभिवादन केलं आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते। कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी इतिहासातला एक परिवर्तनकारी अध्याय असून भारत केवळ AI क्रांतीचा भाग नाही तर त्याचं नेतृत्व करतो आणि त्याला आकार देतो असं ते म्हणाले। एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढच्या काही वर्षात 20,000 ते 25,000 बसगाड्या खरेदी करण्याला राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून यंदा पहिल्या टप्प्यात 8,300 गाड्या दाखल होणार आहेत। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,236 अंकांची घसरण झाली आणि तो 82,498 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 365 अंकांनी घसरून 25,454 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।